ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अगमशिष्य मे रश्मिश्च मे दाभ्यश्च मेऽधिपतिश्च मम उपागमशिष्य मेऽन्तर्यामश्च मैन्द्रवायवश्च मे मैत्रावरुणश्च माश्विनश्च मे प्रतिप्रस्थानश्च मे शुक्रश्च मे मन्थी च माग्रयणश्च मे वैश्वदेवश्च मे ध्रुवश्च मे वैश्वानरश्च म ऋतुग्रहश्च मे तिग्राह्याश्च मैन्द्राग्नश्च मे वैश्वदेवश्च मे मरुत्वतीयाश्च मे माहेन्द्रश्च म आदित्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतश्च मे पौष्णश्च मे पात्नीवतश्च मे हारियोजनश्च मे इद्मश्च मे बर्हिश्च मे वेदिश्च मे धीष्णीयाश्च मे सृचश्च मे चमसाश्च मे ग्रावाणश्च मे स्वरवश्चमुपरवाश्च मे धिषवणे च मे द्रोणकलशश्च मे वायव्यानि च मे पूतभृच्यम आघवनीयश्चम आग्नीध्रम् च मे हविर्धानम् च मे गृहाश्च मे सदश्च मे पुरोडाशाश्च मे पचताश्च मे वभृतश्च मे स्वगाकारश्च मे।
सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं, तसेच आपापले मोबाईल फोन्स बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावेत। परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंददादा आपल्याला आज सांगणार आहेत।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या जीवनात निरंतर विकास किंवा कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट हे तत्व यथार्थानं प्रगट झालं होतं। प्रत्येक काम हे अधिकाधिक सुटसुटीत सुबक आणि परिणामकारक करत जाणं अशी त्यांची दृष्टी प्रत्येकही जाणवत असे। स्वतःच्या पेहरावापासून ते ध्यान मंदिराच्या सजावटीपर्यंत प्रत्येक बाबतीत याची प्रचिती येत असे। त्यांच्या आणि पूजनीय सौभाग्यवती सरलाताईंच्या चपला सुद्धा ठराविक पद्धतीच्या असत। मला वाटतं त्यांच्या दुकानासमोर श्रीयुत पाथरकर नावाच्या ग्रहस्थांचं चपलांचं दुकान होतं। तिथूनच ते त्यांच्या विशिष्ट प्रकारच्या चपला खरेदी करत असत। चपलांचे नाना प्रकार, घरातल्या सपाटा वगैरे कधी बघितल्याचं स्मरत नाही। चपला सुद्धा अति झिजून सपाट होईपर्यंत ते वापरत नसत। जुन्या काळातलं पुणे हे तुलनेनी खूपच स्वच्छ होतं, अर्थातच पुण्यातले रस्तेही त्यावेळेला स्वच्छ असायचे। कधीमधी रस्त्यातून अनवाणी देखील ते गेल्याचं मला आठवतंय। त्यांच्या चपला योग्य ठिकाणी ठेवणं आणि निघताना त्या दोघांपुढे त्या परत आणून ठेवणं हे अत्यंत आवडीचं काम प्रत्येक कार्यक्रमात आम्हा मुलांना करायला मिळत असे। देवळांमधून अथवा गर्दीच्या ठिकाणांहून चपला चोरीला जाणं ही पुणेकरांच्या अंगवळणी पडलेली प्रथा आहे। काही परंपरा या फार परिश्रमपूर्वक जतन केल्या जातात त्यातलीच चप्पल चोरी ही परंपरा आजतागायत सांभाळली गेली आहे. स्वामीजी समर्थांची एक ओवी गमतीनं उद्धृत करत असत. विषयी लोक श्रवणास येती ते बायकांकडेच पाहती, चोरटे लोक घेऊनी जाती पादरक्षा. असं म्हणून ते पुढे सांगत की समर्थांच्या काळापासून हा अनुभव चालत आला आहे. एकदा केंद्रात त्या अनुषंगानं त्यांनी एक मजेशीर प्रसंग सांगितला. ते म्हणाले, मागे एकदा मी अरण्येश्वर मंदिरात प्रवचनासाठी गेलो होतो, तेव्हा बोलण्यामध्ये सहजच ही ओवी आली. मी प्रवचनात म्हणालो की श्रवण करताना सुद्धा आपल्या चपला सुरक्षित असतील ना अशी चिंता काही मंडळींना पडलेली असते, त्यामुळे देखील आपलं चित्त दुश्चित्त होतं. असं बोलून थोडं थांबले आणि म्हणाले, झालं, प्रवचन वगैरे आटोपल्यानंतर निरोप घेऊन निघालो. मला चपलांपर्यंत मंडळी सोडायला आली होती. तिथे पाहतो तो काय, नेमक्या माझ्याच चपला चोरीला गेल्या होत्या. हसत हसत म्हणाले, कोणीतरी समर्थांच्या ओवीचं तंतोतंत पालन केलं होतं आणि त्यातही साक्षात प्रवचनकाराच्याच चपला पळवण्याचं पुण्य संपादन केलं होतं. स्वामीजींच्या घरातील पोशाख सुद्धा नीटनेटका असे. ते पांढऱ्या किंवा भगव्या रंगाची लुंगी नेसत आणि अंगावर अत्यंत झुळझुळीत सुती उपरणं असे. खूप झगमगीत किंवा त्यांच्या भाषेत किनखापाची वस्त्र त्यांनी कधीही परिधान केली नाहीत. गळ्यात तुळशीच्या मण्यांची एक नाजूक माळ असे. याखेरीज कोणताही अलंकार, अगदी हातातील घड्याळ देखील त्यांनी कधीही अंगावर धारण केलं नाही. ते म्हणत, सोन्याचे दागिने मला कधी घालावेसे वाटत नाहीत. एकदा सरलाताईंच्या नात्यातील एक भगिनी आल्या होत्या, त्यांनी अंगठी आणि साखळी घातलीच पाहिजे असा फारच हट्ट माझ्यापाशी धरला. तेव्हा 2-3 तास मी हे अलंकार वापरले, पण त्यानंतर परत कधीही मी त्यांना स्पर्श केला नाही. बाह्य शृंगार करून देहबुद्धी वाढवत बसण्याऐवजी अंतरंग सद्गुणांनी शृंगारित करण्यावर त्यांचा भर होता. स्वामीजी आणि सरलाताई यांनी अव्याहतपणे हाच आदर्श आपल्या हृदयात जपला. माया अपार्टमेंटमधल्या ध्यानमंदिराची सतावत करताना सुरुवातीला स्वामीजींकडे येणाऱ्या जुन्या श्रेष्ठ ज्येष्ठ साधकांच्या आग्रहाखातर काही वस्तू घडवण्यात आल्या होत्या. त्यातील एक म्हणजे ध्यानमंदिराच्या डाव्या कोपऱ्यात असलेले एक भव्य लंबगोलाकार आसन आणि त्यावर असलेली एक गोलाकार लाकडी मेघडंबरी. स्वामीजींना अशा प्रकारच्या भपकेबाज वस्तू विशेष पसंत नव्हत्या, तथापि काही मंडळींच्या प्रेमळ हट्टासाठी त्या स्वीकाराव्या लागल्या. माया अपार्टमेंटमधील ध्यानमंदिर सुरू होऊन 1-1.5 वर्षाच्या आत स्वामीजींनी काही बदल करायला सुरुवात केली. त्यातील पहिला बदल म्हणजे ते भलं मोठं आसन हलवणं. ते आसन हलवून त्यांनी प्रभूंसाठी नवी पेठ विठ्ठल मंदिराजवळ घेतलेल्या फ्लॅटमध्ये नेऊन ठेवायला सांगितलं. त्या कोपऱ्यात माऊलींसाठी एक सुरेख परंतु आटोपशीर असा देव्हारा करून घेतला. छताला लावलेली मेघडंबरी सुद्धा कालांतरानं त्यांनी काढायला लावली. डाव्या भिंतीवर असलेल्या नाथ, समर्थ, तुकोबा इत्यादी सर्व तस्वीरींसाठी त्यांनी एक लाकडी आयताकृती चौकट करून घेतली. त्यामध्ये सहजपणे त्या तस्वीरी सरकवून बसवता येऊ लागल्या. जमिनीवर सतरंजा घालण्याऐवजी उत्तम जाजम घालावे असं त्यांना वाटत होतं, पण त्याआधी जमिनीवर सुशोभित असे लिनोलियमचं मॅटिन अंथरावं असं त्यांनी ठरवलं. ध्यान मंदिराच्या संपूर्ण फरशीवर ते पसरावं अशा हिशोबानी सर्व मापं घेऊन त्यानुसार ते मॅटिंग खरेदी करण्यात आलं. आम्ही 20-25 साधक साधिका ते घालण्यासाठी उत्साहाने जमा झालो होतो. ध्यान मंदिरासोबतच समोरच्या स्वामीजींच्या निवासस्थानातील फरशीवर सुद्धा ते टाकावं असा सर्वांनी आग्रह धरला. त्यामुळे ध्यान मंदिर आणि स्वामी निवासाची बाहेरील खोली, आतील देवखोली या सर्व ठिकाणी मॅटिंग अंथरण्याचा कार्यक्रम एकत्रच करण्यात आला. प्रथम सर्व जागा स्वच्छ झाडून घेण्यात आली. स्वामीजी स्वतः हातात कुंचा घेऊन कामाला लागले. त्यांच्या हातातून कुंचा काढून घेण्यासाठी आम्ही 2-3 मुलं धावलो. आमच्याकडे बघत ते म्हणाले, दुकान विकल्यापासून माझी ही सवय जरा कमी झाली आहे, पण हे माझ्या खूप आवडीचं काम आहे. असं बोलून सुद्धा त्यांना कोणी झाडू देणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी कुंचा आमच्याकडे सोपवला. झाडून झाल्यावर सर्व जमीन पाण्यानं स्वच्छ पुसून काढण्यात आली. ते म्हणाले, मॅटिंग खाली जर एखादा खडा अडकला तर त्यामुळे ते मॅटिंग फाटायला सुरुवात होईल, म्हणून जमीन एकदम स्वच्छ हवी. हे सर्व झाल्यावर नव्या मॅटिंगची गुंडाळी आणण्यात आली. नेहमी मॅटिंगची रुंदी ठराविक असते, लांबी आपल्याला हवी तशी आपल्याला कापता येते. 2 भिंतींमधलं अंतर मोजून बरोबर त्या मापाचे तुकडे कापणं आवश्यक होतं. मापं घेऊन झाल्यावर कापायची वेळ आल्यावर आम्ही सर्वजण थोडे थबकलो. ते सरळ रेषेत ठराविक पद्धतीनं कापलं गेलं नाही तर खूपच बेढप दिसेल अशी धास्ती आम्हाला वाटत होती. स्वामीजी त्वरित पुढे आले आणि म्हणाले, द्या कात्री माझ्याकडे, मी देतो कापून तुम्हाला. नाईलाजानं स्वामीजींना कात्री देण्यात आली. ज्या ठिकाणी रेषेची खुणेची रेष मारली होती त्या रेषेवरून जराही इकडे तिकडे न होता अत्यंत सफाईनी त्यांनी पहिला मॅटिंगचा भाग कापून काढला. त्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा, हा हा म्हणता जणू यंत्रातून कापावेत अशा प्रकारे त्यांनी त्या मॅटिंगचे विविध आकाराचे तुकडे कातरून तयार केले. कापत असताना कात्रीची दोन्ही पाती खालीवर करून कापत न बसता ते युक्तीनी सरळ धरून कापत जाण्याची त्यांची हातोटी पाहून आम्ही थक्क झालो. त्यांना कोणी म्हणालं, स्वामीजी तुम्ही किती व्यवस्थित कापून दिलं. स्वामीजी म्हणाले, 40 वर्षांपेक्षा जास्त काळ कापड दुकानदारी केली ना, कापड कापायला आलंच पाहिजे. हे मॅटिंग म्हणजे काय, कापडासारखंच, म्हणून झटपट कापून दिलं. मॅटिंग अंथरलं, दोन्ही घरातील खोल्या पुन्हा एकदा स्वच्छ झाडून घेतल्या, सामान जागच्या जागी गेलं, मॅटिंगवर आसनं घातली. स्वामीजी त्यांच्या आसनावर बसले, आम्ही सर्वजण त्यांच्या पुढ्यात बसलो. प्रसन्न मुद्रेनी त्यांनी सभोवताली बघितलं, म्हणाले, वा, आता कसं प्रसन्न निर्मळ वाटतंय. अशा ठिकाणी साधकांनी तासन तास साधनेला बसावं. मग ताराकडे पाहत गंभीरपणे म्हणाले, खूप दमलीस का काम करून. तारा म्हणाली, अहो मी नुसती उभी होते, तुम्हीच कामं केलीत. ते मिश्किलपणे म्हणाले, ताराच्या संकल्पानेच सर्व आजचं पार पडलं. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं तिच्या अधिष्ठानावर तुम्ही सर्वांनी कामं केलीत. सर्वजण हसण्यात सामील झाले. ताराला त्यांनी एक अभंग म्हणायला सांगितला. तो अभंग झाल्यावर सर्वजण 15 मिनिटं ध्यानाला बसलो. खूप आनंद वाटत होता. त्यानंतर सर्वांना स्वामीजींनी प्रसाद दिला आणि त्याच स्वर्गीय आनंदाला लाजवणाऱ्या आनंदात आम्ही ध्यानमंदिरातून बाहेर पडलो.
हरी हरी। बाह्य परिस्थितीशी झगडता झगडता शरीर व मन दमून गेले आहे, त्याचा अंतरस्थितीवर परिणाम होतो हे माहित आहे, साधनेवर परिणाम होतो हेही माहित आहे, त्याने व्यग्रता येऊन अनाठायी चिंतन होते हेही माहित आहे। यातून बाहेर पडण्यासाठी नेमके काय करायला हवे असा प्रश्न विचारलेला आहे। जवळपास आपल्या सगळ्यांचा हाच प्रश्न आहे असं मला वाटतं। आता तर संसाराची बाह्य परिस्थितीची जितकं आपलं जीवन वेगवान होतं आहे तितकं अधिक अधिक अडचणीची परिस्थिती निश्चित निर्माण होते आहे। मी मध्यंतरी वाचलं की आता बारावीच्या परीक्षा चालूच आहेत। मागच्या वर्षी पेपरमध्ये आलेलं होतं, बारावीच्या परीक्षा होण्याच्या आधी त्यांनी सर्व्हे केला तर 15-20% मुलांचं ब्लड प्रेशर त्या वयाच्या 17-18 वर्षांच्या मुलांना तात्पुरतं का होईना पण ब्लड प्रेशर वाढलेलं होतं असं त्यांच्या लक्षात आलं। परीक्षा झाल्यावर पेपरमध्ये आपणही वाचलं असेल। आणि कितीतरी अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या हातात नसतात। आपण कामावर जातो त्या ठिकाणी विशिष्ट परिस्थिती असते, आपल्याला त्याचा त्रास होत असतो, आपल्या हातात काही नसतं। एखादी किमान आत्ताच्या जीवनात किमान परिस्थितीची आपली अपेक्षा असते किमान, पण ती परिस्थिती गाठण्यासाठी म्हणून जे परिश्रम करावे लागतात आणि त्याचा जो ताण येतो तो ताण फार विलक्षण आहे असं मला वाटतं। शरीर ही दमून जातं आणि मन देखील दमून जातं हे अगदी खरं आहे। शरीर दमेल तर ती विशेष काळजी करण्यासारखी गोष्ट नाही, तरी देखील जर 12 तासापेक्षा जास्त शरीराला दमणूक असेल तर ती काळजी करण्यासारखी गोष्ट नक्की आहे। 10 तासापर्यंतची काळजी करण्यासारखी गोष्ट नाही, नंतर काही एक विरंगुळा, उत्तम कौटुंबिक वातावरण, झोप, काही थोडा नियमित व्यायाम, फारतर आहार विहार, यांनी 10 तासाच्या दगदगीची शारीरिक एवढी काळजी करण्याचं कारण नाही। पण 12-14 तास ज्यांना काम करायला लागतं त्यांना नक्की शरीरावर परिणाम होतो। मन जे दमून जातं, विशेषतः आपल्या अपेक्षा, बाहेर असणारी परिस्थिती, ती परिस्थिती बदलावी अथवा वाकवावी असं आपल्याला वाटत असतं पण ते जमत नाही, त्यामुळे होणारा संघर्ष, यामुळे जे मन थकतं ती मात्र नक्की काळजी करण्यासारखी गोष्ट आहे। झोपेत देखील काम आठवतं असं मला हल्ली मुलं सांगतात, तरुण मुलं झोपेत देखील त्यांना कामाची आठवण असते, काय काम करायचं आहे, कसं संपवायचं आहे याची काळजी झोपेत देखील येणाऱ्या विचारात त्यांच्या ठिकाणी असते असं ते म्हणतात, असं काही जण तर नक्की म्हणतात. अशा वेळेला मात्र मनाला काही विश्रांती मिळत नाही, झोप देखील मनाला विश्रांती देत नाही. ही परिस्थिती तितकी चांगली नाही. शिवाय परिस्थिती याचा अर्थ जशी बाह्य परिस्थिती असते तशी अंतर्गत परिस्थिती देखील असते कुटुंबातली. जसं भावाशी असणारे टोकाचे मतभेद, कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीचे चालू असणारे वाद, पती आणि पत्नी यांचे मतभेद, आणि त्याचा त्या मतभेदांकरता अतिशय झगडावं लागणं, त्यांनी शक्तीचा क्षय होणं, या गोष्टी देखील कित्येकांच्या वाट्याला आलेल्या असतात. याचा साधनेवर परिणाम होतो हे ही माहीत आहे असं ते म्हणतात. याचा साधनेवर परिणाम होतो. साधनेकरता एका वेळेची नक्की गरज आहे. तुम्ही असं समजू नका की तुम्हाला साधना आणि साधनेचं वर्म समजलं आणि एक 10-15 मिनिटं बसलात की झालं काम. तोही अभ्यासच आहे आणि हा अभ्यास चांगला तास दीड तास करणं गरजेचं आहे. एकूण अंतरस्थितीवर जो परिणाम होतो त्यांनी व्यग्रता वाढते, अनाठायी चिंतन घडतं. यातून बाहेर पडण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे असं ते म्हणतात. मुंबई पुणे जे येणं जाणं करतात इतका ज्यांना ताण आहे त्यांच्याबाबत काय म्हणणार. त्यांचं भगवंत खरंच रक्षण करो अशी मी प्रार्थना करीन. ज्यांना सामान्यत अवतीभवतीची परिस्थिती झेपत नाहीये आणि ज्यांनी कोणी हा प्रश्न विचारलाय ती व्यक्ती समजा तशी असेल की सामान्यत बाह्य परिस्थिती जी आहे, अगदी टोकाची जी बाह्य परिस्थिती आहे, त्याचा आता आपण उल्लेख किंवा विचार नको करायला असं मी म्हणे. श्रवण हा अतिशय उत्तम उपाय आहे. नियमित श्रवण, आपली विचाराची जी परंपरा आहे ती विचाराची परंपरा कळत न कळत बाह्य परिस्थितीशी झगडणं म्हणजे तरी काय असतं. आपल्या मनासारखं व्हावं ते होत नाहीये हे ते बाह्य परिस्थितीशी झगडणं आहे. मग ते ऑफिस असो, सहकारी असोत, घरात असो, दारात असो, कुठेही असो, आपल्या मनासारख्या गोष्टी होत नाहीयेत आणि त्या व्हाव्यात म्हणून धडपड आहे. मनासारखं घर घ्यावं म्हणून अति कष्ट करतो आहे. हे जे मनासारखं ही जी गोष्ट आहे आणि तुलना आहे एखाद्याची परिस्थिती आणि आपली परिस्थिती आणि आपण अशा अशा स्थितीत असायला हवं अशा प्रकारची भावना, या सगळ्या शक्यता आहेत. एकाच व्यक्तीच्या बाबत त्या नसतील पण कोणाच्या बाबत काही, कोणाच्या बाबत काही अशा असतील असं मी म्हणेन. स्वामीजी म्हणत असत, मनात येते हत्ती घोडे पालखीत मिरवावे, देवाजीच्या मनात याला पायी चालवावे. कुठेतरी लक्षात घ्यावं आपण कोण, कुठले, काय. सगळी कामं करण्यासाठी आपला जन्म झालेला नाहीये. देवानी आपल्याला जसं ठेवलेलं आहे आणि आपल्या शक्ती बुद्धीप्रमाणे आपल्याला आपलं जीवन अधिकाधिक चांगलं जगायचं आहे. सगळ्यांवर सगळी कामं देवानी सोपवलेली नाहीयेत. जी कामं अंबानींवर सोपवली आहेत, किर्लोस्करांवर सोपवली आहेत, ती त्यांना करू देत. आपल्यावर काय सोपवलेलं आहे एवढं आपण पाहावं. फार मोठ्या उड्यांचा आणि त्यामुळं तशा प्रकारची मनात गोष्ट धरल्याचा, तर स्वामीजी म्हणायचे की अफजल खानाला मारण्यासाठी शिवाजी महाराजांची योजना केलेली होती, तिथं तुम्हाला आम्हाला जर बळजबरीने धाडलं असतं तर काय झालं असतं. तसं सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपण नाही, आपली जी छोटीशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीशी आपण झगडतोय, त्याच्यात असणाऱ्या आपल्या आकांक्षा आपण काय करू शकू जास्तीत जास्त याचा विचार, आणि आपल्या जीवनाचं उद्दिष्ट ही परिस्थिती, या परिस्थितीला सुधारणं, अशीच परिस्थिती निर्माण करणं हा खरंच आहे का? आपला जन्म नक्की कशाकरता झालेला आहे याचा मूळ विचार नसणं, याच्यात या अशांतीची बीज आहेत. सगळ्या परिस्थितीत परमार्थ शक्य आहे, पण परमार्थी मनुष्य देखील विशिष्ट परिस्थितीचा आग्रह धरू लागतो आणि असमाधान ओढून घेतो, अशांती ओढून घेतो. जे त्याच्या आवाक्यात आहे तितपत घडेल, जे त्याच्या आवाक्यात नाही तितपत घडणार नाही. हे जर त्यांनी समजून घेतलं आणि हे समस्त फक्त श्रवणामध्ये, आपल्या जीवनाचा मूळ उद्देशच समजायला पाहिजे आपल्याला. आपण जिथं शक्ती लावतो आहोत त्याच्याऐवजी कुठं शक्ती लावायची आहे आणि कुठं सहज भावानी शक्ती लावायची आहे हे समजलं पाहिजे असं मी सांगेन. म्हणून श्रवण करावं, संतांकडे जावं, संतांची संगती धरावी. या संतांच्या संगतीमध्ये बाह्य परिस्थिती, त्याच्याशी झगडणं, दमणं, हवं तर मिळत नाहीये असं वाटणं, आता काय करावं असं वाटणं, हे जवळपास तसंच असताना, तसेच झगडत असताना तुम्ही मात्र सुख मिळवण्याची कला संपादन करता. फार थोड्या लोकांना हे समजलंय की संतांकडे जाऊन आपल्याला हे प्राप्त करता येतं. एरवी संतांकडे देखील अशी परिस्थिती अनुकूल व्हावी म्हणून जाणारे भरपूर आहेत. जो जाणेल भगवंत तया नाव बोलीजे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. आणि शाश्वताकडे नेण्याचा मार्ग, शाश्वतामध्ये रमण्याचा मार्ग असा संतांच्या ठिकाणी सांगितला जातो. म्हणून याचे उपाय श्रवण, ध्यान, नामस्मरण. 24 तासाच्या दिनक्रमामध्ये एक 7 तास झोप आणि 10-11 तास कामाचे असे सोडले तर एक 1.5 तास 2 तास आपल्या स्वतः करता, म्हणजे मना करता, बुद्धीच्या स्थैर्या करता, चित्ताच्या शुद्धी करता असे जर दिले नाहीत, हे देणं आवश्यक आहे. आणि मी म्हणतो ते श्रवण, साधना, हे सगळं या 2-2.5 तासामध्ये बसू शकतं. तेवढा वेळ देणं मात्र गरजेचंच आहे रोजच्या रोज. रामकृष्ण म्हणायचे की मनाचं भांडं रोज वापरतो, फळीवर न वापरता ठेवलेलं भांडं देखील मळून जातं. 8 दिवसांनी काढलं तर धूळ साठलेली असते. मग रोज जे भांडं आपण वापरतो आहोत तर ते स्वच्छ करायचं कसं? तर ते ध्यानानी, नामस्मरणानी स्वच्छ होतं, श्रवणानी स्वच्छ होतं. पण आता असं लक्षात घेऊ की ही व्यक्ती श्रवणाला येणारीच आहे. केंद्रात विचारलेला प्रश्न आहे, म्हणजे साधकाने विचारलेला प्रश्न आहे, तर ही व्यक्ती म्हणेल आम्ही श्रवण करतोच आहे. तुम्ही श्रवण करताच आहात, या श्रवणातूनच तुम्हाला समाधानाचा मार्ग मिळेल असं मी तुम्हाला निश्चित सांगतो. तुम्ही करत असलेल्या ध्यानातून, नामातूनच तुम्ही शांत व्हाल. मात्र परिस्थितीकडे पाहण्याची एक जी दृष्टी आहे स्वरूपानंद असं म्हणत असत की परमार्थामुळे बाह्य परिस्थिती बदलत नसून परिस्थितीकडे पाहण्याची दृष्टी बदलते. त्यांच्या बाह्य परिस्थितीत काही फरक पडला नाही. गणेशनाथांचा अनुग्रह घेतला तेव्हा उलट बाह्य परिस्थिती चांगली होती, शरीर प्रकृती चांगली होती, कष्ट करत होते, मेहनत करत होते, अंगात शक्ती होती, देशाच्या स्वातंत्र्याकरता असणाऱ्या आंदोलनात सहभागी झाले, शिक्षा झाली, जेल मध्ये जाऊन आले, शिकत होते, शिक्षणात उत्तम गती होती. पण हा पूर्वार्ध ज्या व्यक्तीच्या जीवनात होता आणि पूर्वार्ध देखील वयाच्या 30 संपावा, 31 त्यांना आजारपण आलं आणि मग जी परिस्थिती निर्माण झाली ती बाह्य परिस्थिती त्यांच्याबाबत ही कधीही बदलली नाही. आणि असं असताना त्यांनी आहे या परिस्थितीमध्ये जो बोध संपादन केला ते जर पाहिलं तर आपल्या प्रत्येकाला संधी आहे असं मला नक्की वाटतं. मात्र ही जी बाह्य परिस्थिती आहे त्या बाह्य परिस्थितीत झगडता झगडता सतत मनावर ताण, शरीरावर ताण येतो आहे, अंतरस्थितीवर परिणाम होतो आहे, साधनेवर परिणाम होतो आहे. हे मोकळं करावं, हा प्रश्न विचारताना जसं मोकळं केलंय तसं तुकाराम महाराजांचा एक उपाय, देवा सांगू सुख दुःख देव निवारेल भूक, त्याच्यापाशी बोलावं, त्याच्यासारखा श्रवण करणारा मातब्बर कोणी नाही. तुम्ही जेवढं बोलाल तेवढं शांतपणाने ऐकून घेतो, हरकत नाहीये. देवाशी बोलायची सवय देखील, देवासमोर बसावं आणि 5 मिनिटात आपलं गाऱ्हाणं मांडावं, आपलं सुख मांडावं, आपलं दुःख मांडावं, हा मानसशास्त्रीय उपाय देखील आहे. यांनी तुम्ही मोकळे होता, आत जे दबलेलं असतं ते मोकळं होतं. कित्येक जुन्या बायकांना देवापाशी बोलायची सवय असते, होती. माझी आजी देवाच्या पुढे बोलायची, हात जोडून त्याच्याशी संवाद साधतोय असं त्याच्याशी बोलायची. काय बोलायची कोण जाणे, कारण पुटपुटायची, पण त्याच्याशी ती बोलायची. ऐकून घेणारा त्याच्यासारखा मातब्बर कोणी नाही. तुम्ही मोकळे होता, तुमच्या मनातून तुम्ही भार ताण कोणाला सांगितल्यामुळे उतरतो. आणि प्रकृतिमंत अशा कोणाही व्यक्तीजवळ तुम्ही बोललात तर तो तुम्हाला उपाय सुचवतो, सहानुभूती दाखवतो, हळहळ व्यक्त करतो. त्यांनी सांगितलेले मार्ग खरे खोटे बरोबर चूक काही कळायला मार्ग नाही, त्याच्या प्रकृतीतून आलेले, तुमच्या प्रकृतीकरता कदाचित ते कामाचेही नसतात. तर देवापाशी बोलावं हा सौम्य उपाय आहे, मानसशास्त्रात देखील सांगितलेला सौम्य उपाय आहे. बोलावं, मात्र दार लावून बोलावं. सगळ्यांना त्याचं प्रगतीकरण नको फार तर. दुसरं म्हणजे आहे त्या परिस्थितीचा ती आता आहे असा स्वीकार ही करावा. चमत्काराची अपेक्षा न धरताच जरा जीवन जगायला शिकावं आपण. आपल्याला सगळ्या अंगांनी जर तर्क लढवता येत असतील तर, आणि जीवन आपण तर्काच्या योगानेच जगतो तर, या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी म्हणून तर्काच्या योगाने आता काही उपाय आहे का हे देखील जरा पाहावं. आणि उपाय नाही असं जर तर्कांनी सांगितलं तर स्वीकार करावा. तर्क सांगेल एखाद दोन ठिकाणी प्रयत्न करायला तर तसे करावेत, पण जरा स्वीकारही करावा. आणि आहे या परिस्थितीत शांतपणाने राहण्याची कला ती मान्य करण्याची कला देखील संपादन करावी. देवाने जसं ठेवलेलं आहे तसा मी आत्ता तूर्त आहे आणि देवच माझा नियंता आहे असा भाव मनात धरावा. अजून एक उपाय परिस्थितीशी झगडताना काय उपयोगाला येतो तो म्हणजे साक्षीत्वाचा उपाय. ध्यान करत असताना कालच मी कोणाला सांगत होतो की ध्यान करत असताना आपण काय करतो. आपण गुरुवाक्यावरून लक्षात घेतो की आपण देह मन बुद्धी नसून ते परमात्म तत्वच तू आहेस हे गुरुवाक्य. आपण असं लक्षात घेतो की तो परमात्माच मी आहे. याचा अर्थ मी अविनाशी आहे, अस्तित्व मात्र आहे, देह मी नाही. मी शांत स्वरूप, आनंद स्वरूप आहे असं गुरुवाक्य आपण प्रथम लक्षात घेतो. त्याचा लक्षार्थ आहे तो आपल्या ठिकाणी बाणवतो. ध्यान करताना हे आवश्यक आहे बरं का? नुसतं ओम तत्वम सोहम सह तीन वेळेला म्हटला आणि ध्यानाला बसला ती काही कवायत नाहीये. ते जरा लक्षात आपण घेतो आहोत आणि आपण तेच आहोत याचं चांगलं पक्कं स्मरण करतो आहोत आणि मग काय करतो आहोत, मग काहीच करत नाही आहोत. आपल्या चिदाकाशामध्ये आपण सच्चिदानंद जाणीवरूप केवळ थांबून राहिलेले आहोत. बरोबर आहे. जर विचार उठला तर तो जो मी सच्चिदानंद आत्मा तो आत्मा द्रष्टा साक्षी असा भाव धरतो आहे. केवळ द्रष्टा नाही, आत्मा मी आणि तो आत्मा मी असणारा आत्ता सांप्रत द्रष्टा झालेला आहे. कारण एक विचार उठला आणि त्या विचाराचा मी साक्षी झालेलो आहे म्हणजे त्या विचाराशी माझा संबंध नाही, त्याच्याकडे मी दुर्लक्ष केलंय. साक्षी याचा अर्थ द्रष्टा म्हणजे केवळ पाहणारा, त्याच्यात न गुंतणारा. जर विचाराला प्रतिसाद दिला तरच आपली विचाराची परंपरा सुरू होते. पण प्रतिसाद नाही दिला तो विचार गळून पडतो. डोळे मिटल्यानंतर जे विचार उठतात ते विचार आपल्या अवतीभोवतीच्या परिस्थितीचेच असतात, आपल्या विश्वाचेच असतात. आपल्या बाहेरचं विश्व कोणाला माहिती आहे? दिल्लीत काय चाललंय तुम्हाला माहिती आहे काही? तुमच्या अवतीभोवतीचा विश्वच तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुमच्या अवतीभोवतीच्या विश्वाचेच पडसाद तुमच्या मनात उठतात. अर्थात विचार रूपानी विश्वच तुमच्या समोर असतं. तुम्ही आत्मा, अलिप्त द्रष्टा, त्यामुळे तो उठणारा विचार नाहीसा होतो. असे नाहीसे होत होत जेव्हा विचार रहितता येते तेव्हा तुम्ही आनंद स्वरूप, शांत स्वरूप, आत्मा केवळ शिल्लक राहता. पाहण्याचा भाव देखील गळून पडतो, साक्षीत्वाचा भाव देखील गळून पडतो आणि उर्वरित राहते ती शुद्ध स्वरूप, जाणीव स्वरूप, केवल स्थिती. ती सुखरूप आहे, ती आनंद रूप आहे. बरोबर आहे. ही ध्यानाची प्रक्रिया. आता ध्यानातून तुम्ही उठलात, मी ध्यानातून उठलो, मी ध्यानाला बसलेलो आहे. दीड तास मी ध्यानाला बसलो आणि अशा प्रकारे विचारांना बाजूला सारलं. अगदी शेवटी शेवटी असं घडलं की पूर्ण विचाररहितताच झाली आणि माझा आत्मा द्रष्टा जो होता त्याला आता पाहण्यासारखंच काही राहिलं नाही. त्यामुळं द्रष्टा भाव गळून पडला. आता उर्वरित राहिला तो सच्चिदानंद आत्मा. अशी स्थिती मी मिळवली आणि डोळे उघडले. अशा स्थितीतून मी बाहेर आलो आणि मी तुमच्याकडे पाहतो आहे. माझ्या घरात मी बसलोय, माझ्या घरात मी अवतीभोवती पाहतो आहे. तुम्ही तुमच्या घरात बसलाय ध्यानाला, तुम्ही तुमच्या घरात अवतीभोवती पाहत आहात. पण या स्थितीतून तुम्ही उठलेले आहात तेव्हा आपण देह नाही हा पक्का भाव धरून ती आत्मस्थिती कायम राहून व्यवहार करत असताना तुम्ही सगळं विसरता. जसे ध्यानात विसरलेले असताना तुमच्या अडचणी, बाह्य परिस्थिती, दुःख सुख सगळं विसरलेलं असतं, तर तसंच ध्यान उठल्यानंतर देखील जणू ध्यान कायमच आहे. आपण आत अंतर्यामी आत्मा सच्चिदानंद आहोत, पण आता मन हे एकच इंद्रिय जे ध्यानात काम करत होतं, पाहण्याचं देखील, ऐकण्याचं देखील, बोलण्याचं देखील, त्याच्याऐवजी सगळी इंद्रिय खुली झाली. आता मला डोळ्यांनी दृश्य दिसायला लागलं, तर त्या दृश्याकडे मी जरा वेगळेपणाने पाहायचं, माझी आत्मस्थिती लक्षात ठेवून. याला साक्षीत्वाचा अभ्यास म्हणायचा. जमतं, थोडा वेळ जमतं, आणि थोडा थोडा वेळ मधून अधून असं जमवावं. थोडा वेळ जसं मधून अधून ते जमवावं तसं आपण व्यवहार करत असताना अथवा बोलत चालत असताना अथवा अगदी हा असा साक्षीत्वाचा अभ्यास आत्मस्थित राहून करत नाही आहोत अशा वेळेला चिंतनानी विचारांनी आपण आपल्या सच्चिदानंद स्वरूपाच्या जवळ राहावं किंवा आपल्या सद्गुरूंच्या आठवणीच्या जवळ राहावं हे जास्त आवडतं कोणाकोणाला, किंवा नामाच्या जवळ राहावं. व्यग्रतेची जी कारणं असतात, तुम्हाला जर कधी व्यग्रता आली असेल, व्यग्रतेची कारणं जी असतात, व्यग्रता आल्यानंतर तुम्ही सर्वच परिस्थितीला थोड्याशा नकारात्मक भावनेने घेता, मग तुमचा तुमच्या पत्नीशी असणारा संवाद देखील व्यग्रतेतून घडतो, तुमच्या कामावर देखील व्यग्रता राखून तुम्ही जाता. पण ती मुळात आलीये कशातून? थोडं शांत बसावं, जरा शोध घ्यावा, तर अगदी एखाद्या छोट्याशा घटनेतून केवळ ती उद्भवलेली असते असं लक्षात येतं. तुम्ही मित्राकडे गेलात, मोकळेपणाने गप्पा मारत आहात, आणि गप्पा मारता मारता चुकून तुम्ही काहीतरी टीका करून गेलात, आणि तुम्हाला समजलं की आपलं चुकलं. तुम्हाला येताना तो विचार तसाच जाणवतो, घरी आल्यानंतर बोलत चालत असतानाही बॅक ऑफ द माइंड तसाच असतो. मग तुम्ही हळूहळू व्यग्र व्हायला लागतात, त्याचे परिणाम तुम्हाला दिसायला लागतात, आणि त्या व्यग्रतेनी तुम्ही तुमच्या पत्नीशी बोलता, बोलणं चालणं करायला सुरुवात करता, आणि मग तुम्हाला या व्यग्रतेचं खरं कारण समजत नाही. कुठेतरी आपल्याबाबत गैरसमज झाला असेल का, आपलं काही हे चुकलं का, एखादं खूप किरकोळ कारण देखील त्याच्या मागे असू शकतं, पण त्याच्यातून ते वाढत वाढत जाऊन फार फार मोठी स्थिती निर्माण होते. म्हणून व्यग्रतेच्या कारणाचा देखील शोध घ्यावा. हे बरोबर आहे की संत संगती, श्रवण, ध्यान, नाम, साक्षीत्व, आत्मस्वरूपाचं स्मरण, पण तरीही व्यग्रता येते आहे तर जरा पाहावं की कोणत्या गोष्टींनी काल संध्याकाळपासून व्यग्रता जाणवतीय. तर लक्षात येईल की दुपारी कोणाशी तरी बोलणं झालं आणि त्याचं स्मरण जास्त झालं, आणि मग ते हळूहळू माउंट होत गेलं, आणि मग सगळंच व्यग्रतेमध्ये परिवर्तित झालं असं लक्षात येईल. दोषाची दुरुस्ती करता येते किरकोळ असेल तर, कधी कधी त्याला जाणवलंही नसतं पण आपणच जास्त मनावर घेतो असं घडलेलं असतं. तर कधी कधी आपलं खरंच चुकलेलं असतं, तेवढी छोटीशी चूक दुरुस्तही करता येते. वेळ संपला. आज अनिकेतला मला अभंग म्हणायला सांगायचं होतं. ये ये अनिकेत, ये पुढं. म्हणून विवेक ठेवावा, अशा प्रकारे शोध घ्यायचा प्रयत्न करावा. आणि हे छोटंसं कारण तुम्हाला दूर करता येतं मग तुम्हाला एकदम मोकळं वाटतं. तुम्ही करून पहा असं मी तुम्हाला म्हणेन. नको जास्त बोलायला. पण अशा वेळेला देखील एखादं असं कारण आपल्या प्रकृतीतलं कळलं तर मग निश्चय करावा की जेव्हा जेव्हा कधी असे प्रसंग येतील तेव्हा मी स्वतःवर थोडं नियंत्रण ठेवेन. एकदम फटकन बोलायची सवय असते मग नंतर काही उपयोग होत नाही. बून से गई सो हौद से नाही आती असं म्हटलं जातं. पण आपल्याला आपल्या प्रकृतीतलं जर असं थोडंसं काहीतरी कळलं तर आपण उपाय करू शकतो. चिंतनाने आपण पुढच्या वेळेला किंवा त्याच्याही पुढच्या वेळेला याच्यावर नियंत्रण मिळवू शकतो. पण आपल्याला जर कळलंच नाही तर म्हणून तसं करू नये. बाकी ही बाह्य परिस्थिती झगडणं, त्याच्यासाठी किती झगडावं तेच डायव्हर्ट करून परमात्म्यासाठी जीवन असावं असं ठरवावं, हे या उत्तराचा आधीचा भाग तर तसाच आहे. पण याचाही जरा शोध आपण घ्यावाच. ये या अनिकेत. बरं झालं गिरीश तू सांगितलंस मला, मी थोडा विसरूनच गेलो. अनिकेत आलाय. तीन अभंग तरी तुला म्हणायचेच आहेत. प्रकार
साधन पथ क्रमित सदा जाऊ देशाकडे रुदंतरात माधवा स्मृती तुझीच राहू दे रुदंतरात माधवा स्मृती तुझीच राहू दे तुझाची दिव्य कर्मयोग आचरिता जो भला औपुनिया तुज चरणी त्यागुनी ममता फला खंड त्यात न पडो हे जी मजसी दान दे हे चिमजसी दान दे स्मृती तुझीच राहू दे तत्वमसी बोध खूण दाविली सजी भली सोहमस्मी भरुन ध्यान अमन मनी वेधिली उन्मनीस ओलांडून येऊ दे तुझ्याकडे येऊ दे तुझ्याकडे स्मृती तुझीच राहू दे भेटतील जगती कुणी भूत मात्र सहज जे देव त्यात मानुनी पूजनात रमविज बोध कवच चढ़वली तुझी अखंड प्रीति दे, तुझी अखंड प्रीति दे, स्मृति तुझी चराहु दे, त्वत्कृपेश पात्र होय बुद्धि अशी स्थिर असो, कृतार्थ जरी जीवन हे नम्र भाव जवळी असो, मकरंदा तव चरणी, मकरंदा तव चरणी, नित्य सुखे वास दे, नित्य सुखे वास दे, स्मृति तुझे चराहु दे, साधन पथ क्रमित सदा जाऊ दे अशाकडे, हृदंतरात माधवा स्मृति तुझे चराहु दे, हृदंतरात माधवा स्मृति तुझे चराहु दे।
वंदे गोपालम म्हणून एक देवाचं
जय देव, जय देव, वंदे गोपालम प्रभु वंदे गोपालम, जय देव, जय देव, वंदे गोपालम प्रभु वंदे गोपालम, भृगमध शोभित भालम, भृगमध शोभित भालम, भुवनत्रय पालम प्रभु वंदे गोपालम, जय देव, जय देव, वंदे गोपालम प्रभु वंदे गोपालम, निर्गुण सगुणाकारम, निर्गुण सगुणाकारम, संहृत भूभारम प्रभु वंदे गोपालम, मुरहर नंद कुमारम, मुरहर नंद कुमारम, स्मरहर सुखकारम, जय वंदे गोपालम, जय देव, जय देव, वंदे गोपालम प्रभु वंदे गोपालम, वृंदावन संचारम कौस्तुभ मणिहारम प्रभु कौस्तुभ मणिहारम, कृपया पारावारम, कृपया पारावारम, गोवर्धन धारम जय वंदे गोपालम, जय देव, जय देव, वंदे गोपालम प्रभु वंदे गोपालम, मुरली वादन शीलम सप्तस्वर गीतम प्रभु सप्तस्वर गीतम, स्थलचर वनचर गोचर, स्थलचर वनचर गोचर, जलचर सह गीतम प्रभु जलचर सह गीतम, स्तंभित यमुना तोयम
अगणित तव चरितम् प्रभु अगणित तव चरितम् कोटि जन मन मोहन दातम् श्रीकांतम् जय वंदे गोपालम् जय देव जय देव वंदे गोपालम् प्रभु वंदे गोपालम् अभिनवनीतम् चोरम् करघृतदधिगोलम् प्रभु करघृतदधिगोलम् लीलानटवरखेलम् लीलानटवरखेलम् द्रुतकाञ्चन चैलम् जय वन्दे गोपालम् जय देव वन्दे गोपालम् प्रभु वन्दे गोपालम् निरजल दलजल शैलम् वगुलीतरितुकुलम् प्रभु वगुलीतरितुकुलम् भगवन्तं परिपालय भगवन्तं परिपालय जय 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 गोपालम् जय वन्दे गोपालम् जय देव वन्दे गोपालम् प्रभु वन्दे गोपालम् आराधिकं तव प्रेरणादम् मांगल्य देवालये मीरासहितं राधे कृष्णं नाथनाथं सुंदरम् मीरासहितं राधे कृष्णं नाथनाथं सुंदरम् केशवं प्रणमाम्यहं नाथनाथं सुंदरम् केशवं प्रणमाम्यहं नाथनाथं सुंदरम्
एक म्हणा
हे गोविंद हे गोपाल कृष्ण तू मुरारी हे दयाल नंदलाल पाप ताप हारी हे गोविंद हे गोपाल कृष्ण तू मुरारी हे दयाल नंदलाल पाप ताप हारी हे गोविंद हे गोपाल कृष्ण तू मुरारी तो सुबधिक वचल नहीं नाथ कोन तो सो मोसो पतित और नहीं नाह नाथ मोसो तो ही आई शरण तेरी है हृदय विहारी हे दयाल नंदलाल पाप ताप हारी हे गोविंद हे गोपाल कृष्ण तू मुरारी कमल नयन मधुर बयन मालगल सुहावे चपल चरण मन मोहन यमुना तट आवे मधुर मधुर मुरली अधर अंग
पीतधारी हे दयाल नंदलाल पापतापहारी हे गोविंद हे गोपाल कृष्ण तू मुरारी हे कृपालो नाम तेरो सुन के मीराई हे कृपालो नाम तेरो सुन के मीराई मेरी बेरी इतनी देरी शाम क्यों लगाई जन्म जन्म बाट देखूं नाथ मैं तिहारी जन्म जन्म बाट देखूं नाथ मैं तिहारी हे दयाल नंदलाल पाप ताप हारी हे गोविंद हे गोपाल कृष्ण तू मुरारी हे दयाल नंदलाल पाप ताप हारी हे गोविंद हे गोपाल कृष्ण तू मुरारी
पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि।